तुम्ही ऐकत आहात इंडिया रेडिओ फोरम नुसार भारताचा अवॉर्ड विनिंग मराठी शो.
नमस्कार, मी सचिन खेडेकर आणि तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन, माझा आणि कलाकार श्रुती बरोबर
ऍक्शन.
मला सांगा की तुम्ही कालच मेन्शन केलं की तुमचे खूप सारे ब्रेकअप झाले म्हणून, तर तुम्ही आत्ताच इतके गुड लुकिंग आहात तर तेव्हा तर काय असाल. तर मला सांगा, शाळेत असताना तुम्ही कधी कोणाला लव्ह लेटर लिहिलं किंवा कधी कोणाला प्रपोज केलं का?
हो, मी लव्ह लेटर सुद्धा लिहिलं, प्रपोज देखील केलं, नकार झेलले, हा सगळा त्या प्रोसेसचा भाग आहे. म्हणजे SSCच्या बॅचला 25 वर्ष झाली म्हणूनची जी रियुनियन्स आहेत त्या रियुनियन्सनाही मी गेलो, आणि ते म्हणजे त्याला मी आणि माझा मित्र असं थट्टेनं म्हणायचो, काही नाही नुसतं पाहायला जायचं रे ती सध्या काय करते.
मग ती फायनली ती सापडली का त्या रियुनियन मध्ये आणि तिच्याशी बोलणं झालं का?
अरे अशा अनेक ती सापडल्या आणि त्या सगळ्यांशी बोलणं झालं. काहींच्या मुलांची लग्न झाली आहेत, म्हणजे ते त्याच्यासारखं होतं ना की मुलींची लग्न त्या वयात होतात आणि त्यांची मुलं मोठीच असतात आणि मुलांची लग्न उशिरा होतात. म्हणजे तो एक जो 7-8 वर्ष, नाही माझं 22व्या वर्षीच झालं, तर त्यामुळे त्यांची मुलं अगदी अशी लग्न झालेली वगैरे होती आणि त्यांना बघून खूप मजा वाटली. आणि आता किती असं आरामात बोलता आलं, जे शाळेत आमच्याकडे शाळेत तर हे मुलींचे बाग वेगळे मुलांचे वेगळे असं होतं, आणि मुलींशी बोलायचं म्हणजे खूप मोठा धाडस लागायचं, त्यामुळे त्या रियुनियनमध्ये ती सहजता पाहून फार मजा आली होती.
पण मग त्यावेळेस एवढं अवघड असताना तरी सुद्धा प्रेमपत्र लिहिणं हे एक मोठं धाडसच आहे, तर मग ते कसं पोहोचवलं तुम्ही तिच्यापर्यंत आणि रिजेक्शन कसं स्वीकारलं?
मी नेहमी तो धडा घेतला होता की कोणाला तरी लिहायला सांगायचं, कोणाला तरी द्यायला सांगायचं, हा देता देता ह्याने आपलंच काही बोलला तर असं व्हायला नको. त्यामुळे ते धाडस मी एकदा नाही दोनदा नाही, असं समोर गेलोय, मग ती चालत समोर न गेली असं तिला वाटतंय की मी काहीतरी म्हणणार आहे आणि मी काही म्हणतच नाही आहे, मग तिने तिच्यामधल्या नाही बावळटच घ्या आलाच नाही म्हणजे समोर वगैरे, असे पण मी नंतर ऐकलेले किस्से आहेत. पण जे काय होतं ते माझं म्हणजे चूक झाली तर माझी, हो म्हणाली तर माझी, नाही म्हणाली तर तरी माझीच, असा हे होता.
काय खरं वाटतच नाही ना, पण असे अनेक गुपित तुम्हाला कळणार आहेत सचिन खेडेकर यांच्या आयुष्याचे, अर्थात माझ्या म्हणजे कलाकार श्रुती सोबत ओनली ऑन लाइट्स कॅमेरा ॲक्शन. जसं तुम्ही सांगितलं की अकॅडमिकमध्ये खूप आपण प्रेशर असतं आपल्याला की अरे बाबा, आणि स्पेशली 10वी, की 10वी तेच रे बाबा आता काही करायचं नाही हे एक इक्वेशन असतं. 10वीचा रिझल्ट तुमचा काय होता, तो दिवस तुम्हाला आठवतोय का?
अरे 10वीचा रिझल्ट मला चांगले होते मार्क, म्हणजे मी मला सायन्सला ॲडमिशन मिळाली, तो दिवस आता नक्की आठवत नाही पण मला नक्की आठवतं आहे, 150 मार्काचं सायन्स आणि 150 मार्काचं मॅथ्स, ह्याच्यात मला एकात 137 आणि एकात 138 मार्क होते 150 पैकी.
ब्रिलियंट स्टुडंट तेव्हापासूनच. बरं, आणि एक असतं मात्र की 10वी झाली की त्या सुट्ट्यांमध्ये काही ना काही गोष्टी असतात, मग आपण ते शिबिर अटेंड करायचं ठरवतो किंवा एखादे एक्स्ट्रा क्लासेस लावतो. तुम्ही तुमच्या वेकेशन्समध्ये असं काही केलं होतं का?
हो अगदीच, म्हणजे पोहण्याचा क्लास तर मला आठवतो, म्हणजे उन्हाळ्यात मुंबईत ह्या स्विमिंग पूलची मेंबरशिप घेतली आणि तिथे पोहायला जायचं आहे. आमच्याकडे मागे वाडीत एक विहीर होती, पोहायला शिकलो आम्ही त्या विहिरीतच, किंवा त्या हाईक्सनाही गेलेलो आहे.
आणि आता कॉलेज, तुमच्यासाठी तुमच्या कॉलेजमधलं तुमचं अट्रॅक्शन कुठलं होतं आणि कॉलेज कुठलं होतं?
अरे सगळ्यात मोठं अट्रॅक्शन म्हणजे कॉलेजमध्ये, हे आत्ताच्या मुलांनाही जाणवत असेल की रोज 10 वर्ष तू युनिफॉर्म घालायचं, मग जायचं असं तसं. मी कॉलेजमध्ये गेल्यानंतर अहिला घरच्याच कपड्यात जायचं आणि मग मुलं मुली एकत्रच बसतात आणि मग बोलतात सुद्धा वगैरे. मला नेहमी वाटतं की ते जे शाळेतलं असं प्रोटेक्टेड वातावरण असतं त्याच्यामध्ये मुलं अशी बांधलेली असतात शिस्तीत आणि ती एकदम बेशिस्त होतात आणि तो असा कल्चर शॉक असतो. म्हणून 10वीत चांगले मार्क मिळालेल्या मुलांचे 11वीत वाईट मार्क येतात माझ्यासारखे, आणि मग पुन्हा 12वीत असं शुद्ध यावी लागते. आणि कॉलेजमध्ये अर्थात कॅन्टीन वॉज दी, म्हणजे आमच्याकडे कॅन्टीन तर असं लेडीज रूमच्या दरवाज्याच्या शेजारीच होतं, त्यामुळे कॅन्टीनला जाणं हा एक आनंदाचा भाग होता.
आणि कॉलेज म्हटलं की उधारी येतेच, तर ह्यांची उधारी कुणावर होती? आणि त्यासोबतच सचिनजींची आई त्यांना बाईक घेण्यासाठी नकार का देत होती? ऐका थोड्याच वेळात फक्त आणि फक्त लाइट्स कॅमेरा ॲक्शनवर माझ्या म्हणजे कलाकार श्रुती सोबत.
मला वाटतं कॉलेजच्या काळात उधाऱ्या पण होतात आपल्या, तुमची कधी कोणावर उधारी होती का?
अरे होती उधारी, आता त्याच्यात मला आठवतं की आमच्या त्या कॉलेजच्या कॅन्टीनवाल्याला सांगायचं, सदा 2, सदा 5, तो जो कटिंग चहा यायचा ते तो लिहून ठेवायचा. त्यावेळेला काय आठवत नाही मला, आठणे किंवा रुपये असेल, पण तो ज्या दिवशी मला म्हणाला की अरे 250 रुपये झालेत, तेव्हा मला म्हणजे शॉक ऑफ माय लाईफ होता. कारण मला कळेच ना की मी म्हटलं अरे तू कोणाकोणाचा चहा लिहिलेस, तो म्हणाला नाही यू डोंट रिअलाइज नो की जे बसले आहेत त्यातला हाऊस तुम्हालाच होती आणि तुम्हीच हात वर करताय, तुम्ही ते जेवढे बसलेत ते सगळ्यांची नावं तुमच्यावरच आहेत. तर तो म्हणजे एक शॉकिंगच हे होता, म्हणजे तो नंतर मी हप्ते हप्त्यानं फेडला होता आणि चहा बंद केला होता कॅन्टीनचा.
तुमची पहिली बाईक तुम्ही कधी घेतली आणि ती कुठली होती?
पहिली बाईक घेतली आय थिंक 1985 आणि पहिली बाईक होती हिरो होंडा.
तुम्ही स्वतःच्याच पैशाने घेतली होती की आईने घेऊन दिली होती?
नाही अर्थात आईने घेऊन दिली होती आणि मी खूप कटकट 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 केली होती आणि तिने फायनली घेऊन दिली होती. आणि त्याचं कारण असं होतं की माझ्या वडिलांचा स्कूटरचा ऍक्सिडेंट झाला होता आणि त्यात ते गेले होते, त्यामुळे तिला एक भीती होती.
पण एक गोष्ट आहे जी ह्यांनी पैसे साठवून घेतली होती, ती कुठली ऐका थोड्याच वेळात माझ्या म्हणजे कलाकार श्रुती सोबत एक्सक्लुसिव्हली ऑन लाईट्स कॅमेरा ॲक्शन.
कुठली गोष्ट तुम्ही स्वतः पैसे सेव्ह करून काहीतरी जुगाड करून घेतली होती जी तुमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती?
पहिली मी त्यानंतर एक मी मारुती व्हॅन घेतली होती, ती स्वतःच्या पैशाने घेतली होती आणि ते आठवते मला की सेकंड हँड घेतली होती 1,17,000 रुपयाला, त्यातले 60,000 रुपये आईकडनं घेतले होते आणि उरलेले पैसे मी दिले होते, म्हणजे दॅट वॉज अ बिग बाय.
नक्कीच. आता कारण तुम्ही यु नो जसं मी म्हणाले की कॉलेजमध्ये सुद्धा अनेक मुली तुमच्या मागे असतील, तर कोणी येऊन तुम्हाला प्रपोज केलं का आणि तुम्ही एखाद्या मुलीला रिजेक्ट केलं का?
मला अनेकांनी रिजेक्ट केलेलं आहे आणि ते मी आय हॅव टेकन इट इन माय स्ट्राइड.
मला विश्वासच बसत नाही या गोष्टीवर.
पण एखाद्या मुलीला आपण नाही म्हणणं ह्याचं माझ्या छातीवर बेदम मला स्ट्रेस व्हायचा. आय कुड नेव्हर कम्प्लिटली 100% रिजेक्ट एनीबडी.
आणि मला सांगा की तुमचं ब्रेकअप झाल्यानंतर तुम्ही कुठली अशी फिल्मी गोष्ट केली होती का आयुष्यात की जी तुम्हाला आता आठवून फार हसू येत आहे?
मी खरंच केलंय, म्हणजे तो ते राजेश खन्नाचं गाणं होतं ना आनंद मधलं, तो समुद्राकडे असं चालत जातो, तसं मी समुद्रावर एकटाच चालतोय वगैरे असं मी केलंय.
ओके.
आणि मला असं वाटतंय हा ड्रामा आपल्या आयुष्यात कधी ना कधी होतोच. बाय द वे आय वुड लाईक टू थँक मृण्मयी थोरात, कारण की तिने मला एक इतका छान मेसेज केलाय. तिने मला फेसबुकवर मेसेज केलाय माझी ऑडिओ बायोग्राफी ऐकून आणि ती मला म्हणते की ओ माय गॉड आर जे श्रुती, आय अप्रिशिएट युअर लाईफ जर्नी, हॅट्स ऑफ टू युअर करेज कॉन्फिडन्स अँड यू आर व्हेरी स्ट्रॉंग पर्सन. वेन आय वॉज लिसनिंग टू युअर स्टोरी आय गॉट गूज बम्स ऑन माय हँड्स. युअर जर्नी इज व्हेरी इन्स्पायरिंग अँड आय ऑलवेज ॲडमायर. कंग्रॅच्युलेशन्स फॉर ग्रेट अचीवमेंट्स इन युअर लाईफ ॲज वेल ॲज इन युअर करियर. थँक यू सो मच. लॉट्स ऑफ लव टू यू डार्लिंग. आणि खरंच तुमचे जेव्हा फीडबॅक्स मला मिळतात तेव्हा मला अजूनच उत्साह येतो. हे अप्रिसिएशनचे शब्द जेव्हा माझ्यापर्यंत पोचतात तेव्हा मला आपण काहीतरी नक्कीच चांगलं कमवतो आहे असं वाटतं अगदी मनापासून. थँक्स अ लॉट गाईज अँड कीप लिसनिंग टू मी. तोपर्यंत आपल्या गप्पा चालूच ठेवूयात ऑन माय फेसबुक पेज आर जे श्रुती रेड एफ एम, आर जे SHRUTII RDFM ह्या नावाने. चलिए मिलती हूँ आपको कल इसी लोकेशन पर On lights, camera, action, 93.5 Red FM. बजाते रहो, आपके खत का इंतजार कर रही हूँ मैं.
Lights, camera, action.
Cut it.